जागो ग्राहक जागो हे आपण ऐकत असतो आणि वाचत सुद्धा असतो, पण खरंच आपण जागी झालेलो आहोत का या बाबतीमध्ये? सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। एमएच 935 में हम बात करेंगे ग्राहक दिन की। आज आहे जागतिक ग्राहक दिवस, म्हणजेच वर्ल्ड कंझ्युमर डे आहे। कसं आहे ना, आपण आयुष्यामध्ये अन्न वस्त्र निवारा या ज्या सगळ्या आपल्या गरजा आहेत, त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी खरेदी करत असतो, पण त्या गोष्टी खरेदी करताना कधी जर का तुम्ही एखादं फूड प्रोडक्ट खरेदी करताय, त्याच्यावरची शेवटच्या वेळी तुम्ही ती एक्सपायरी डेट वगैरे कधी बघितली बरं, किंवा मॅन्युफॅक्चरिंग डेट काय कधी बघितली, या गोष्टी चेक करता का तुम्ही? म्हणजे खरंचच मला वाटतंय की या गोष्टी आपण जनरली चेक करतच नाही आणि मग नंतर आपण फसलं जातो आणि आपल्याला माहिती नसतं की मग जेव्हा आपण फसलं जातो तेव्हा आपण करायचं काय असतं, ग्राहकांचा हक्क असतो तो म्हणजे काय असतो। जागो ग्राहक जागो, ग्राहक मंच वगैरे हे जे आपण फक्त मोठे मोठे शब्द ऐकत असतो ना, नेमकं त्याच्यात वागायचं कसं असतं, करायचं काय असतं आणि हा जो कायदा आहे, हा जो ऍक्ट आहे, याच्यावरती कशी अंमलबजावणी करायची असते, तुमच्यासोबत किंवा माझ्यासोबत, प्रत्येकाच्या सोबत, ऑनलाइन म्हणा ऑफलाईन म्हणा, शॉपिंगमध्ये कधी ना कधी काही ना काही ना असं फसवणूक वगैरे झाली आहे, पण त्याच्यावरती आपण कधी ऍक्ट केलंय का की आपल्याला जर का ही फसवणूक झाली आहे तर मग त्याची रिपोर्ट कुठे करायची, काय करायचं या संदर्भामध्ये कधी केलंय का? तुमच्यासोबत झालंय का असं कधी? सांगा बरं मला, कधी काय अशी फसवणूक झाली आहे का? आणि जर झाली असेल तर तुम्ही कधी कुणाला रिपोर्ट केलंय का? ऑनलाईन शॉपिंगमध्ये तर हे खूपदा होतं, त्यामुळे तुमच्या बाबतीत असा काय किस्सा घडलाय की ज्याच्यावरती तुमची फसवणूक झाली शॉपिंगच्या बाबतीत आणि मग तुम्ही त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतली, असं काही झालं असेल ना तर सांगा मला ॲक्च्युली काय काय करायचं असं या गोष्टींमध्ये, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। पण पहिल्यांदा तुमच्यासोबत काय झालं ते सांगा, कॉल करा 9607007935 वर 9607007935 माझा नंबर आहे, पटकन कॉल करून सांगा। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।